93.5 रेड एफएम वर 8:21 मिनिट झालं. तर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. आणि मॉर्निंग नंबर वन मध्ये आजच्या दिवशी इतिहासामध्ये काय झालं होतं जाणून घेण्याची वेळ झालेली आहे. आजचा दिन खरं तर फार महत्वपूर्ण दिन आहे. आज पृथ्वी दिवस असतो, जागतिक वन दिन सुद्धा आजच साजरा केला जातो. आजच्याच दिवशी भारतरत्न शहनाई वादक उस्ताद बिस्मिल्ला खान साहेब यांचा जन्म झाला होता 1916 साली. आजच्याच दिवशी हिंदी चित्रपट अभिनेत्री राणी मुखर्जी हिचा सुद्धा जन्म झाला होता 1978 मध्ये. बर 2001 साली 6 दशकं आपल्या सुरांच्या सहाय्यानं लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं आजच्याच दिवशी 2001 साली. आजच्या तारखेला सुद्धा आपण जर दीदींचा आवाज ऐकला तर खऱ्या अर्थानं टेन्शन सगळं निघून जातं. कालच्यालाच आमच्या ऑफिसमध्ये आम्ही जरा दीदींची जुनी गाणी ऐकत होतो. अगदी तो संपूर्ण प्रवास आम्ही अनुभवला, सुरुवातीपासून तर आत्ता आत्तापर्यंतच्या गाण्यांचा. खरंच आवाजात कुठेच बदल दिसत नाही, कुठेच चेंज नाही, काहीच बदल नाही. ते तीनही वाक्यांचा अर्थ एकच आहे, पण तुम्हाला ना उपमा काय देऊ असं सुचत नसतं, मग तुमची गडबड गोंधळ होऊन जातं होते. असो सलाम 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 त्या जागृत अनुभवाला सलाम करत हाय हील्स पे नच्चे फ्रॉम की एन का गाणं येत आहे थोडा सुळ्यात. एन्जॉय सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.